पोरगा खर खर मी गाण्यात सांगतो, जे बी पायलं जे अनुभवलं सार गाण्यात माया मी मांडतो। अरे येऊ दे पणी बी कसा बी त्याची शब्दांनाच मी फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। अरे मरद मराठे आम्ही रे आमच्या हातानं वागायला फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। येतो छोट्याशा गावातून दसता, मले म्हणते अमरावती पट्टा, ना मी बोलत कधी रे खोट्टा, सत्य निधळ्या छातीनं स्वतः। माया लोकांचा उचलतो मुद्दा, माया प्रश्नेनं देतो मी गुद्दा, काही कुत्रे मायावर भुगतात असे हातले किती म्या खुद्दा। अन आता मवा हस जहा पे अभी तक हिप हॉप का जरा भी सीन नहीं था। बॉलीवुड का वाले सुनते थे हमारा घरों में सुनते थे भीम गीता। तरस देखा मैं लोगों का मेरा दिल मेरा तब से दिल मिला। लिखने का चालू हुआ मेरा सिलसिला। आला अमरावतीचा पोरगा खर खर मी गाण्यात सांगतो, जे भी पायलं जे अनुभवलं सार गाण्यात माया मी मांडतो। अरे येऊ दे पणी बी कसा बी त्याची शब्दांनाच मी फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। अरे मरद मराठे आम्ही रे आमच्या हातानं वागायला फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। हवा थाली नहीं खाली जा, हवा भूख नहीं, किसी का पढ़ने का मूल नहीं और किसी को पढ़ने को स्कूल नहीं। धरती पे ढंग से ना रह पाते तुम तो चांद के बस्ती का क्या करोगे, वहाँ भी हवा ना पानी के राज के लिए एक दूसरे से लड़ मरोगे। देखो 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 अरबिया चाया तो भिंगाने लाया, पिछू टेकड़ी बस्ती से आया। रे आपको वाला का सुनो मसाला, सुनो जी चाचा सुनो जी मामा सुनो मेरे भाइयो, आखिर दिमाग दोनों खोलने आया मैं समझ लो रे। अमरावतीचा पोरगा खर खर मी गाण्यात सांगतो, जे भी पायलं जे अनुभवलं सार गाण्यात माया मी मांडतो। अरे येऊ दे पणी बी कसा बी त्याची शब्दांनाच मी फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। अरे मरद मराठे आम्ही रे आमच्या हातानं वागायला फाळतो। अरे शिवरायाचा मावळा हो मी भक नाही पण भेवाळतो। आहा।